पाठ चार, हे विश्वची माझे घर. तीन छ, सीमोल्लंघन.
ओय, कुठं आकाशात नजर लावून बसलायस? अरिच्चा, हे फार होतंय. तुला मी नकोय का इथे असायला? जाऊ मी. बोल ना यार, काय झालंय काय?
सॉरी निधी, पण माझं सगळं हुकलंय, आयुष्यच हुकलंय.
अरे बापरे, कोण आहे रे तिकडे? एक कॉफी लवकर, युवराजांचा मूड दुरुस्त करायचाय.
शट अप यार, जस्ट चुप एकदम.
ओके मी चुप, पण टाइम प्लीज. त्याआधी सांग, तुझ्या कामाचं काय झालं? काय म्हणाले प्रकाशक?
एकच वाक्य, असली चित्र मुलांना समजणार नाहीत, पूर्णविराम. यांना मिकी माऊस चालतो, बार्बी चालते, स्पायडरमॅन हवा असतो, पण माझं देशी काम चालत नाही. किती मेहनत घेतलीय मी यार. निधी, तू पाहिलंयस माझं काम? हे लोक एका वाक्यात ते उडवून लावतात.
अच्छा, म्हणून चेहरा एवढा लोंबतोय तुझा.
मग काय करू? मला हेच काम करायचंय निधी, दुसरं काही मला जमणार नाही आणि आवडणार नाही. आणि इथं कुणालाच त्याची किंमत नाहीये, घरच्यांना तर नाहीच, पण बाहेरच्या नाही. कसं जमवायचं हे गणित, काही सुचत नाही.
सीमोल्लंघन करायचं.
कसलं लंघन?
लंघन नाही बावळट, सीमोल्लंघन.
हे काय असतं?
सीमा ओलांडून पलीकडे जाणं, दुसऱ्या शहरात, दुसऱ्या प्रांतात, दुसऱ्या देशात. हे विश्वची माझे घर म्हणत जगाच्या पाठीवर कुठेही. तोंड फिरवू नकोस नावेत, मी खरंच सांगतेय.
तिथे तर मला कुणी दारातून आतही घेणार नाही.
तुझं काम उत्तम असलं तर डोक्यावरही घेतील.
आणि खर्च? मला घरादारासकट बाजारात विकलं तरीही तेवढा पैसा उभा करता येणार नाही.
नावेद, तुझ्या या घड्यात तारीख, वर्ष वगैरे दिसत ना रे?
हो, त्याचं काय?
सध्या वर्ष कुठलं चाललंय ते सांग. बघू नकोस माझ्याकडे नुसतं, वर्ष सांग.
2019.
म्हणजे तुझ्या घड्याळात 21वं शतक चालू आहे. मग तू कुठल्या शतकात जगतोयस? मूर्ख माणसा, आता सीमोल्लंघन प्रत्यक्ष करावं लागत नाही, घरात बसूनच ते करता येतं. काय काय करतात लोक घरात बसून? कुणी शिकतात, कुणी शिकवतात, कुणी रुग्णांवर उपचार करतात, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घडवून आणतात, कुणी प्रवास करता करता गावाकडच्या शेतीला पाणी देतात, कुणी कधी न भेटलेल्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाला संगीत देतात, तर त्यांचे गायक वादक जिथे कुठे असतील तिथूनच गातात आणि वाजवतात. अरे कुणी एखादा एका देशात बसून जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देशाच्या निवडणुकांचे निकाल देखील फिरवतो. गुणी माणसासाठी सगळं जग मोकळंय, आणि तू गुणी असावास असा मला दाट संशय. अरे कॉफीचं काय झालं?